casan ka bachelor aquí que san to tu sab bhul ke lagara dabra.
हेलो रे हेलो सुपर इट्स 93.5 रेड एफएम पर मैं हूँ अकी रेड का बैचलर शो एंड 12:25 का टाइम है और तुषार गोसावी आज आपल्या सोबत आहे. आपला पुण्याचा मुलगा tushar_dubs या नावाने त्याचा पेज आहे इंस्टावर आणि अमेझिंग व्हिडिओज टाकतो तो. हेडफोन मॅन्डेटरी आहे बट रेड एफएमचा व्हिडिओ त्याने अपलोड केला आहे, नक्की चेकआउट करा, खूप अमेझिंग आहे. मला एक गोष्ट सांग, तुझा इतके सारे व्हिडिओज तू बनवतो, तुझा स्वतःचाच एखादा व्हिडिओ सर्वात फेवरेट तो कोणता आहे?
माझ्या सगळ्यात आवडत्या व्हिडिओला सगळ्यात जास्त व्ह्यूज नाहीये.
अच्छा.
कारण की कसं होतं, जेव्हा पण मी व्हिडिओ टाकतो, एखादा व्हिडिओ मला आवडला तो हमकास फेल जातो आणि जो मला असं वाटतं की शी मी काय बनवलंय हे, तो सुपर जातो. म्हणजे प्रोजेक्ट नाही करू शकत की नक्की काय होणार त्या व्हिडिओ बद्दल. पण जो सगळ्यात फेवरेट व्हिडिओ आजपर्यंत मला खूप हसायला येतो तो एक सलमान खानचा व्हिडिओ होता आणि तो म्हणतो की दारूचं काउंटर चालू झालाय का. दुसरा तो आकाश अंबानी असं त्याला म्हणतो की तुम्ही आलाय ना आता करायचंय चालू. आणि तो बघता बघता त्याचे डोळे थोडेसे वटारले जातो. तो म्हणतो ए बघ जर कोणीतरी दारूचं काउंटर चालू केलाय. तो आकाश अंबानी त्याच्यावर उखडतो, ए कोणी चालू केला रे, बंद करते पटकन. तो म्हणतो नाही नाही ज्यूसचा काउंटर आहे, मला वाटलं दारूचा केला. दिस वॉज माय फेवरेट. आय टुक ऍटलीस्ट 80 टेक्स.
ओ माय गॉड. आणि हा टाकतो आणि 15 मिनिटातच इतके अमेझिंग व्ह्यूज, जशी आता रेड एफ एमच्या व्हिडिओला पण जात आहे. अमेझिंग आहे यार हा मुलगा, अमेझिंग आहे. तुझे व्हिडिओ बघून मुली तर डिगी डिगी होत असतील. डिगी डिगी
ए तुषार, मन माझे डिगी डिगी होते रे.
मुलींवर पण काहीतरी बनव. 93.5 रेड एफएम पर दो सुपर हिट गाने और आकर फिर से एक बार तुषार से बात. रिसेंटली दीपिका रणवीर की शादी हुई है भाई, प्लस ट्रम्प के वीडियोस भी फेमस होते हैं, त्यावर पण खूप काही करतो. तो विचारूया, बजाते रहो.